खंड चौथा प्रकरण आठवे एक इशारा। प्रवाही कथाभाग अजून पुढच्या प्रकरणासाठी तहकूब ठेवावा लागत आहे। गेल्या प्रकरणात मातीच्या प्रयोगासंबंधी मी जे लिहिले त्या धरतीचाच माझा आहाराचाही प्रयोग होता, म्हणून त्यासंबंधी यावेळी थोडे लिहून टाकणे उचित वाटते। आणखी काही गोष्टी प्रसंगोपात पुढे येतील। आहारासंबंधीचे माझे प्रयोग आणि त्यासंबंधीचे माझे विचार यांचा विस्तार या प्रकरणामध्ये करता येणार नाही। दक्षिण आफ्रिकेत असताना इंडियन ओपिनियनसाठी लिहिलेल्या आरोग्याविषयी सामान्य माहिती या पुस्तकामध्ये यासंबंधी विस्तृत विवेचन केलेले आहे। माझ्या छोट्या पुस्तकांपैकी हे पुस्तकच पाश्चात्य देशांत तसेच येथेही सर्वात अधिक प्रसिद्ध पावले आहे। त्याचे कारण अद्यापपर्यंत माझ्या ध्यानात येत नाही। हे पुस्तक केवळ इंडियन ओपिनियनच्या वाचकांसाठी लिहिण्यात आले होते, पण त्याच्या आधारावर पुष्कळ बंधू भगिनींनी आपल्या जीवनामध्ये फेरफार केले आहेत आणि माझ्याबरोबर पत्रव्यवहार चालविला आहे, त्यामुळे यासंबंधी येथे थोडे लिहिण्याची आवश्यकता उत्पन्न झाली आहे। कारण की जरी त्यात नमूद केलेल्या माझ्या विचारांमध्ये फेरफार करण्याची आवश्यकता मला जाणवलेली नसली, तरी माझ्या आचरणामध्ये मी महत्वाचा फेरफार केलेला आहे याची या पुस्तकाच्या वाचकांना खबर नसते। त्यांना ही गोष्ट माहीत होणे अगत्याचे आहे। हे पुस्तक लिहिण्यातील हेतू इतर पुस्तकांच्या प्रमाणेच सर्वस्वी धार्मिक होता आणि माझ्या दरेक कृत्यामध्ये आजही तोच हेतू असतो, त्यामुळे त्यातील काही विचारांचा मी सध्या अंमल करू शकत नाही याचा मला खेद वाटतो, शरम वाटते। मला असा दृढ विश्वास वाटतो की मनुष्य बालपणी आईचे दूध पितो, त्या व्यतिरिक्त इतर दुधाची त्याला आवश्यकता नाही। मनुष्याचा आहार सुकी व ताजी पक्व फळे हाच होय। बदामासारख्या बीजांपासून आणि द्राक्षांसारख्या फळांमधून त्याच्या शरीराला व बुद्धीला भरपूर पोषण मिळू शकते। अशा तऱ्हेच्या आहारावर जो कोणी राहील त्याला ब्रह्मचर्यादी आत्मसंयमन फारच सोपे जाते। आहार तशी ढेकर, मनुष्य खातो तसा बनतो या म्हणींमध्ये पुष्कळ तथ्य आहे असा माझा आणि माझ्या सोबत्यांचा अनुभव आहे। याच विचारांचे विस्तृत समर्थन आरोग्यासंबंधीच्या सदर पुस्तकामध्ये केलेले आहे, परंतु हिंदुस्थानात माझा प्रयोग संपूर्णतेला नेण्याचे माझ्या नशिबी नव्हते। खेडा जिल्ह्यात सैनिक भरतीचे काम करीत असता स्वतःच्या चुकीमुळे मी मृत्यूशय्येवर पडलो। दुधा वाचून जगण्याची मी खूप धडपड केली। ओळखीच्या सर्व वैद्य, डॉक्टर, रसायनशास्त्री यांची मदत मागितली। कोणी पाणी, कोणी मोहाचे तेल, कोणी बदामाचे दूध वगैरे सुचविले। या सर्व वस्तूंच्या प्रयोगाखाली मी शरीराच्या कष्टांची काही बाकी ठेवली नाही, तरीसुद्धा धरलेले अंथरूण सुटेना। वैद्यांनी मला चरक इत्यादी ग्रंथांतून श्लोक काढून दाखविले की व्याधी दूर करण्यासाठी खाद्याखाद्यांचा विधिनिषेध सोडून देण्यास हरकत नाही, मांसही खुशाल खावे। असले वैद्य मला दुधाचा त्याग कायम टिकविण्याच्या कामी कुठून मदत करू शकणार? जेथे बीफ टी म्हणजे गोमांसाचा काढा आणि ब्रँडीलाही मुभा आहे, त्या ठिकाणाहून दूध वर्ज्य करण्याच्या कामी मदत कशी मिळावी? मला गाई म्हशीचे दूध तर वर्ज्य होतेच, मी तसे व्रतही घेतले होते। व्रताचा हेतू सर्व प्रकारचे दूध वर्ज्य करण्याचा होता, पण व्रत घेतेवेळी माझ्या दृष्टीपुढे गोमाता आणि महिषी माताच होत्या, म्हणून आणि जगण्याचा लोभ म्हणून मी मनाची कशीबशी समजूत केली, व्रताचे अक्षर तेवढे पाळले आणि बकरीचे दूध प्यायला सुरुवात केली। माझ्या व्रताचा आत्मा ठार झाला ही गोष्ट बकरी मातेचे दूध सुरू करतेवेळीही माझ्या लक्षात आली होती, परंतु मला रोलट ऍक्ट विरुद्ध झुंजायचे होते। तो मोह मला सोडित नव्हता, त्यामुळे जगण्याचीही इच्छा होती। अशा तऱ्हेने ज्याला मी आयुष्यातील महान प्रयोग मानतो तो कोसळून पडला। खाण्यापिण्याशी आत्म्याचा संबंध नाही, आत्मा खातही नाही व पितही नाही। आत्म्याचा हानी लाभ पोटात काय गेले व नेले यापासून होत नाही, तर जे वाणीतून बाहेर पडते त्यापासून होतो, इत्यादी युक्तिवाद मला माहीत आहेत, त्यांच्यामध्ये तथ्यांशही आहे। पण त्या युक्तिवादात न शिरता मी येथे मनाचा दृढ निश्चयच नमूद करतो की जो मनुष्य ईश्वराला भिवून चालू इच्छितो, जो ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन करू इच्छितो, अशा साधकाच्या किंवा मुमुक्षीच्या बाबतीत स्वतःच्या आहाराची निवडानिवड, त्याग व स्वीकार तितकीच आवश्यक आहे जितकी विचार व वाणीची निवडानिवड आवश्यक आहे। पण ज्या बाबतीत मी स्वतःच हार खाल्ली आहे त्या बाबतीत इतरांना माझ्या आधाराने चालण्याचा सल्ला मी देणारच नाही, उलट त्यांना परावृत्त करी। म्हणून आरोग्याच्या पुस्तकाच्या आधारे प्रयोग करणाऱ्या सर्व बंधू भगिनींना मी सावधान करू इच्छितो. दुधाचा त्याग सर्वांशी हितकारक वाटला आणि अनुभवी वैद्य डॉक्टरांनी त्याचा त्याग करण्याचा सल्ला दिला असला तर ठीकच आहे. नाहीपेक्षा माझ्या पुस्तकाच्या आधारे कोणी दूध दुभते वर्ज्य करू नये. माझ्या येथील अनुभवावरून अजूनपर्यंत तरी मला असेच दिसते आहे की ज्याची पचनशक्ती मंद झाली आहे किंवा जो अंथरुणाला खिळलेला आहे त्याला दुधासारखा हलका व पौष्टिक आहार दुसरा नाही. म्हणून पुस्तकामध्ये दुधाच्या गुणासंबंधी मर्यादा दर्शविलेली आहे, तीच घेऊन न बसण्याबद्दल त्या पुस्तकाच्या वाचकांना माझी विनंती व शिफारस आहे. हे प्रकरण ज्यांच्या वाचनात येईल अशा वैद्य, हकीम किंवा इतर अनुभवी गृहस्थांनी त्याला दुधाच्या जागी चालू शकेल अशी तितकीच पोषक आणि तरीसुद्धा पचायला हलकी अशी वनस्पती ग्रंथ वाचनावरून नव्हे तर स्वतःच्या अनुभवाच्या आधारे माहीत असेल तर मला कळविल्यास उपकार होतील.